पतंग अर्थात मॉथ, रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षित होणारा एक कीटक. पतंगाचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील खवले पंखी लेपिडोप्टेरा या गणामध्ये होतो. त्यांना काही वेळा पाखरू किंवा पाकोळी असंही म्हटलं जातं. पतंग आणि फुलपाखरं एकमेकांना जवळचे असून ते एकाच गणातील आहेत. जगामध्ये पतंगाच्या सुमारे 1,60,000 जाती असून फुलपाखरांच्या जातींची संख्या सुमारे 17,500 आहे. पतंगाच्या जाती एकूण 26 कुलांमध्ये विभागलेल्या आहेत. भारतात त्यांच्या सुमारे 10,000 जाती आढळतात. महाराष्ट्रामध्ये पतंगांची विविधता आणि संख्या फुलपाखरांच्या तुलनेत जास्त आहे. बहुतेक पतंग निशाचर आहेत, मात्र त्यांच्या काही जाती दिनचर तर काही दिननिशाचर अशा आहेत. पतंगाच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग पडतात. डोक्यावर दोन शृंगिका असून त्या पिसांप्रमाणे शाखीय आणि टोकांकडे निमुळत्या होत गेलेल्या असतात. पतंगांचे डोळे डोक्याच्या तुलनेत आकाराने लहान असतात. मुखांगांचे रूपांतर द्रवरूप अन्न पदार्थ ओढून घेण्यासाठी सोंडेत झालेले असते. ही सोंड एरवी डोक्याच्या खालच्या बाजूला किल्लीच्या घड्याळाच्या स्प्रिंगेसारखी गुंडाळी झालेली असते. अन्न घेत असताना ती पूर्णपणे उघडली जाते. पतंगाच्या छातीवर पंखांच्या दोन जोड्या असून पुढचे आणि मागचे असे पंख एका आकडीच्या साह्याने एकमेकांशी जोडलेले असतात. उड्डाणासाठी दोन्ही पंखांचा उपयोग केला जातो. बसताना पतंग आपले पंख बाजूंना पसरून उघडे ठेवतात. नर आकर्षक गडद रंगाचे असून आकाराने लहान असतात, तर माद्या मळकट रंगाच्या आणि आकाराने मोठ्या असतात. पतंगांमध्ये परिपूर्ण जीवनचक्र आणि पूर्ण रूपांतरण असून अंड, आळी, कोश आणि प्रौढ अशा चार अवस्था असतात. पतंग जसे भक्षक आहेत तसेच ते निशाचर कीटकभक्षी प्राण्यांचे भक्ष सुद्धा आहेत. वटवाघूळ, घुबड आणि काही पक्षी यांचे पतंग हे भक्ष आहे. एवढंच नाही तर सरडे, मांजर, कुत्रे हे सुद्धा काही वेळा पतंग खातात. रेशीम पतंगांसारखे काही अपवाद वगळता पतंग वनस्पतींसाठी तसंच पिकांसाठी उपद्रवी असतात. पतंगांच्या अळ्या केसाळ असून त्यांना सुरवंट किंवा घुले असं म्हणतात. अळ्यांचे रंग भडक झगमगीत असून त्याच्यावर पट्टे किंवा ठिपके असतात. या अळ्या भाज्या, फळे, पिके, साठविलेले धान्य पोखरून त्यांचे नुकसान करतात. लॅपिडोप्टेरा गणातील अनेक कीटक बॅक्युलोव्हिरिडी कुलातील विषाणूंचे वाहक असतात. रसायने फवारून या अळ्यांचा नायनाट केला जातो. पतंगाच्या नियंत्रणासाठी प्रकाशाकडे आकर्षित होण्याच्या त्यांच्या वर्तनाचा फायदा घेऊन अनेक पतंग प्रकाश सापळ्यांच्या सहाय्याने पकडतात. अळ्यांचे रंग आणि आकारमान, पंखावरील ठिपके. अळ्या ज्या वनस्पतींवर बहुत करून आढळतात त्यानुसार पतंगांना नावं दिलेली आहेत. काटेघरातील पतंग, ससाणी पतंग, बदामी पतंग, भयकारी वेताळ पतंग, कण्हेरीवरील पतंग, फळचोखी पतंग, निळसर तपकिरी पतंग, गुणगुण्या पतंग, राक्षसी पतंग, घुबड किंवा पिंगळा पतंग, बाटली पतंग, ज्वारी कांडवेधी पतंग, रेशीय पतंग इत्यादी पतंग महाराष्ट्रामध्ये आढळतात. यातील काही पतंगांचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. काटेघरातील पतंगांचे शास्त्रीय नाव थायरिडा प्टेरिक्स एपिमेरी फॉर्मिस असून ते बाभळीच्या झाडांवर आढळतात. बाभळीच्या काट्यांपासून बनविलेल्या घरात या अळ्या वाढतात. बाभळीच्या झाडाला अशी काटे घरे अनेकदा लटकलेली दिसतात. भयकारी वेताळ पतंगांचे शास्त्रीय नाव अचेरॉन्शिया लाचेन्सिस असे आहे. या पतंगाच्या नराचा पंख विस्तार 10 ते 13 सेंटीमीटर असतो. यांच्या पंखाची पुढील जोडी पिवळी किंवा भगवी असते तर मागची जोडी पिवळी असते. पंखांच्या कडांवर काळे पट्टे असून अधूनमधून पिवळी बुंदके असतात. वक्षाच्या मध्यभागी एकामागे एक अशी दोन बुंदके असतात. उदराच्या खंडांवर दोन्ही बाजूंना पिवळे पट्टे असतात. हा पतंग भीतीदायक दिसतो. प्रौढ पतंग आणि अळ्या, वांगे, तीळ आणि घेवडा यासारख्या वनस्पतींवर आढळतात. राक्षसी पतंगाचे शास्त्रीय नाव अटॅकस अटलास असे असून त्याचे पंख 30 सेंटीमीटर पेक्षा अधिक लांब असतात. आशियात आढळणारा हा एक मोठा कीटक असून जगात देखील आकाराने हा पतंग मोठा आहे. लॅपिडोप्टेरा गणामध्ये फुलपाखरे आणि पतंग यांचा समावेश होतो. या दोन्ही प्रकारांमध्ये अनेक बाह्य फरक आहेत. त्यांच्या आधारे कीटक पाहताच तो पतंग आहे की ते फुलपाखरू आहे हे सांगता येतं. फुलपाखरांच्या शृंगिका बारीक आणि शाखा विरहित असून त्यांची टोके गदेसारख्या किंवा गाठदार असतात. पतंगांच्या शृंगिका पक्ष्यांच्या पिसाप्रमाणे शाखीय असतात आणि त्यांची टोके गाठदार नसून बारीक होत गेलेली असतात. डोक्याच्या मानाने फुलपाखरांचे डोळे मोठे तर पतंगांचे लहान असतात. विश्रांती घेताना जवळजवळ सर्व फुलपाखरे आपले पंख मिटून पाठीवर उभे धरतात तर पतंग आपले पंख न मिटता ते उघडून पसरून धरतात. पतंगांचे पुढचे आणि त्याच बाजूचे मागचे पंख एका आकडीने एकमेकांना जोडलेले असतात तर फुलपाखरांचे पंख अशा रीतीने जोडलेले नसतात. काही अपवाद वगळता सर्व फुलपाखरे दिनचर असतात. काही अपवाद सोडता सर्व पतंग निशाचर असतात. सामान्यपणे फुलपाखरांचे शरीर सडपातळ असते तर पतंगांचे शरीर बोजड आणि रुंद असते. फुलपाखरे जास्त आकर्षक आणि मनमोहक दिसतात तर बहुतेक पतंग फारसे आकर्षक नसतात. फुलपाखरांच्या अळ्यांना खऱ्या पायांच्या 3 जोड्यांखेरीज 5 जोड्या चूषक पायांच्या असतात तर अनेक पतंगांच्या अळ्यांना चूषक पायांच्या जोड्या 5 कमी असतात. काही वेळा त्या फक्त 2 असतात. बहुतेक पतंग निशाचर आणि फुले दिनचर असल्यामुळे रात्री पतंग दिव्याकडे आकर्षित होताना दिसतात तशी फुलपाखरे दिव्याकडे आकर्षित होताना दिसत नाहीत. ही नोंद मधवाण्णा मोहन आणि प.व्ही. सोहनी या दोघांनी संयुक्तरित्या लिहिली आहे.